आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जी 20 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान दक्षिण आफ्रिकेला रवाना. नितीश कुमार यांचा 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात पणजीमध्ये प्रारंभ. दिल्ली कारस्फोट प्रकरणात आणखी 4 आरोपींना एनआयएकडून अटक. आणि विश्वचषक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय मुष्टीयोद्ध्यांची 9 सुवर्णपदकांवर मोहर. आता सविस्तर बातम्या. जॉहान्सबर्ग इथं होणाऱ्या G20 शिखर परिषदेत उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी आज सकाळी रवाना झाले. G20 देशांची शिखर परिषद ही प्रमुख जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी असेल. वसुधैव कुटुंबकम आणि एक वसुंधरा एक कुटुंब एक भविष्य या भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत विषय मांडला जाईल असं पंतप्रधानांनी जॉहान्सबर्ग इथं दौऱ्यावर जाण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. हा त्यांचा 4था दक्षिण आफ्रिकेचा दौरा आहे. ग्लोबल साऊथमध्ये आयोजित करण्यात येणारी ही सलग 4थी G20 शिखर परिषद आहे. G20 परिषदेच्या बरोबरच पंतप्रधान ब्राझील दक्षिण आफ्रिकेच्या नेत्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. पंतप्रधानांचा हा दौरा केवळ G20 साठीच नाही तर द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी एक महत्वाची संधी आहे असं दक्षिण आफ्रिकेतील भारताचे उच्चायुक्त प्रभात कुमार यांनी म्हटलं आहे. विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना वेळेची मर्यादा घालता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल स्पष्ट केला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील 5 न्यायाधीशांच्या संविधान पीठानं काल हा निवाडा दिला. संविधानातील तरतुदीसंदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागितला होता. त्यावर कालमर्यादा घालून देणं म्हणजे राज्यपालांच्या अधिकारात हस्तक्षेप केल्यासारखं होईल आणि ते अयोग्य असल्याचं न्यायालयानं नमूद केलं आहे. परंतु विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपालांना विलंब होत असेल तर मर्यादित अधिकारांचा वापर करून लवकरात लवकर निर्णय देण्यासाठी न्यायालय राज्यपालांना निर्देश देईल असंही पीठानं म्हटलं आहे. विधेयकातल्या तरतुदी मान्य नसतील तर राज्यपालांनी ते विधानसभेकडे परत पाठवावं किंवा राष्ट्रपतींकडे मार्गदर्शनासाठी पाठवता येईल. अनिश्चित काळासाठी विधेयक रोखून धरणं हे संघराज्य तत्वाचं उल्लंघन ठरेल असं न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केलं आहे. व्यापाराला प्रतिबंध करणाऱ्या हवामान बदलविषयक धोरणांबाबत भारतानं आक्षेप काल नोंदवला. ब्राझीलमधल्या बेलेम इथं COP30 परिषदेदरम्यान 3रा वार्षिक मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारताची भूमिका मांडली. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सर्वांनी एकत्र येऊन सर्वसमावेशक काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान या COP30 हवामान परिषदेच्या मुख्य कार्यक्रमस्थळी काल लागलेल्या आगीत 13 जण जखमी झाले आहेत. संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काल शपथ घेतली. बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नव्या सरकारचा शपथविधी काल झाला. त्यांच्याबरोबर सम्राट चौधरी, विजयकुमार सिन्हा, मंगल पांडे, नितीन नबीन, रामकृपाल यादव, श्रेयसी सिंह यांच्यासह 27 मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. पाटणा इथं गांधी मैदानावर झालेल्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन काल गोव्यात पणजी इथं झालं. रंकतदार आणि भव्य सांस्कृतिक पथसंचलन हे यंदाच्या उद्घाटन सोहळ्याचं वैशिष्ट्य होतं. गोव्याबरोबरच देशातील विविध राज्यांच्या परंपरांचा समन्वय यावेळी भारत एक सूर या भव्य कार्यक्रमातून सादर करण्यात आला. येत्या 28 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात 81 देशातल्या 240 चित्रपटांचं प्रदर्शन होणार आहे. भारतासह जगभरातील चित्रपट निर्माते अभिनेते आणि प्रेक्षक या महोत्सवासाठी दाखल झाले आहेत. अधिक माहिती आमच्या पणजीच्या प्रतिनिधीकडून.
आशियातील प्रतिष्ठित महोत्सवांपैकी एक असलेल्या इफ्फीमध्ये यंदा क्लासिक आणि आधुनिक सिनेमा एकत्र येणार आहे. जगभरातील चित्रपटांचे प्रदर्शन, मास्टर क्लासेस आणि खास कार्यक्रम यांचा आकर्षक मेळ यावेळी पाहायला मिळणार आहे. उद्घाटन सोहळ्यात माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, सचिव संजय जाजू, महोत्सव संचालक शेखर कपूर तसेच अभिनेते नंदकुमारी बालकृष्ण, अनुपम खेर आणि दिग्दर्शक राकेश मेहरा उपस्थित होते. उद्घाटन परेडची सुरुवात 16 राज्यातील 100 अधिक कलाकारांच्या भारत एक सूर लोकसंगीताने झाली. त्यानंतर आंध्र प्रदेश, हरियाणा आणि गोवा या राज्यांचे तसेच झी स्टुडिओ आणि एनएफडीसी वेव्स यासारख्या आघाडीच्या प्रोडक्शन हाऊसेसचे चित्ररथ सादर झाले. संजय जाजू यांनी या परेडला भारतीय सिनेमाच्या वैविध्याचा उत्सव म्हणले. डॉक्टर एल मुरुगन यांनी भारताच्या ऑरेंज इकॉनॉमीचा उल्लेख करत इफ्फी 2025 आणि वेव्स या महोत्सवांमुळे क्रिएटिव्हिटी, कंटेंट आणि कल्चर या तीन स्तंभांना नवी ऊर्जा मिळत असल्याचे सांगितले.
इफ्फीच्या पार्श्वभूमीवर पणजीत भरलेल्या वेव्ज फिल्म बाजाराचं उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या हस्ते झालं. दक्षिण कोरियाच्या खासदार जेवोन किम यांनी सादर केलेलं वंदे मातरमचं गायन हे या समारंभाचं मुख्य आकर्षण ठरलं. भारत आणि इस्रायल दरम्यानचं द्विपक्षीय आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं मुक्त व्यापार करारासंदर्भातील वाटाघाटी सुरु करण्यासाठीच्या नियमावलीवर काल स्वाक्षरी करण्यात आली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि इस्रायलचे अर्थमंत्री नीर बरकत यांनी यासंदर्भातील अटींवर स्वाक्षरी केली. व्यापार, आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी, संतुलित, व्यापक आणि परस्पर हिताचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी चर्चा सुलभ करण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल आहे. बांगलादेशमधील मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या 14 महिन्यांच्या कार्यकाळात 4,000 अधिक नागरिकांचा खून झाल्याचा आरोप अवामी लीग पक्षानं केला आहे. हे मृतदेह नदी, तळे आणि रस्त्यांच्या बाजूला विखरलेले सापडले असल्याचा आरोपही अवामी लीगनं केला आहे. हे केवळ नोंदणी झालेले खून असून ढाका शहरामध्ये 456 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे असंही अवामी लीगनं म्हटलं आहे. दिल्लीतील लाल किल्ला कारस्फोट प्रकरणातील आणखी 4 प्रमुख आरोपींना राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएनं काल अटक केली अशी माहिती एनआयएकडून जारी केलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. पटियाला हाऊस न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमधून या 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. डॉक्टर मुजम्मिल शकील गनई, डॉक्टर अदिल अहमद राथेर आणि मुफ्ती इरफान अहमद वागे तसंच उत्तर प्रदेशचे डॉक्टर शाहीन सहीद अशी या आरोपींची नावं आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. अल फलाह विद्यापीठाच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी फरीदाबाद पोलिसांनी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन केलं आहे. एसआयटीमध्ये 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 1 निरीक्षक आणि 2 उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. हे विद्यापीठ दहशतवादाचं केंद्र कसं बनलं याचा तपास करण्याचे निर्देश फरीदाबादचे पोलीस आयुक्त सत्येंदर कुमार गुप्ता यांनी एसआयटीला दिले आहेत. पंजाबमधील लुधियाना इथं कार्यरत असलेल्या आयएसआय संघटनेशी संबंधित दहशतवादी गटाचा पंजाब पोलिसांनी पर्दाफाश केला. त्यांच्या हालचालींबद्दल गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम राबवली. यावेळेला झालेल्या चकमकीत 2 जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघांनाही सरकारी इमारती आणि इतर महत्वाच्या ठिकाणांवर ग्रेनेड हल्ले करण्याचे निर्देश त्यांच्या परदेशी हस्तकांनी दिले होते अशी माहिती लुधियानाचे पोलीस आयुक्त स्वपन शर्मा यांनी दिली. या संशयितांकडून चीनी बनावटीचे 2 हँड ग्रेनेड, 5 आधुनिक पिस्तुलं आणि 50 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशमधल्या नॉयडा इथं विश्वचषक मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल अरुंधती चौधरी, प्रीती पवार, मीनाक्षी हुडा आणि नुपूर शेरॉन या भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी सुवर्ण कामगिरी केली. या स्पर्धेत भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी आतापर्यंत 9 पदकांची शानदार कामगिरी केली आहे. जपानमध्ये टोकियो इथं सुरू असलेल्या कर्णबधिरांच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय गोल्फपटू दीक्षा डागर हिनं सुवर्णपदक पटकावलं आहे. पुढील 2 दिवस अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच पुढील 3 दिवसात केरळ, माहे आणि तामिळनाडूमध्येही पावसाचा अंदाज आहे. मध्य प्रदेशमधील काही भागात शीतलहर येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. G20 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान दक्षिण आफ्रिकेला रवाना. नितीश कुमार यांचा 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात पणजीमध्ये प्रारंभ. दिल्ली कारस्फोट प्रकरणात आणखी 4 आरोपींना एनआयएकडून अटक. आणि विश्वचषक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय मुष्टीयोद्ध्यांची 9 सुवर्णपदकावर मोहोर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.